नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मध्य प्रदेशांतल्या धारांतल्यान देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोशण माह शिबिराचो शुभारंभ केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या 75व्या वाडदिसा निमतान भारत आनी परदेशांतल्यान मेळिल्ल्या शुभेच्छा, आशिर्वाद आनी संदेशा बद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत मंथन 2025 ह्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. आशिया T20 कपांत आयज UAEच्या आबुधाबीत अफगाणिस्तान आनी श्रीलंका हांचे मदीं गट बी मदीं म्हत्वाची मॅच जातली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मध्य प्रदेशांतल्या धारांतल्यान देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोशण माह शिबिराचो शुभारंभ केलो. तशेंच देशांतल्या सगळ्यांत व्हडल्या PM मित्र उद्यानाची बुन्याद घाली. मातृवंदना येवजणे खाला 15 लाखां वयर बायलांक अर्थीक मजत दिली. तशेंच राज्यांतल्या आदिवासी वाठारां खातीर आयोजीत केल्ल्या आदी सेवा पर्वाचें उक्तावण केलें. ह्या भलायकी शिबिरांनी बायलांनी स्वताची चाचणी करची, वेपाऱ्यांनी आपूण विकतात ते सगळें भारतीय आसा हाची खात्री करची, असो उलो तांणी मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 75व्या वाडदिसाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक तांच्या वाडदिसा निमतान निरंतर भलायके खातीर आनी खोशे खातीर शुभेच्छा दिल्या आनी आशा व्यक्त केल्या की तांचे दूरदर्शी फुडारपण देशाक प्रगती आनी समृद्धीची अभूतपूर्व उंचाय गाठपाक प्रेरीत करतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी प्रधानमंत्र्यांक तांच्या 75व्या वाडदिसा निमतान शुभेच्छा दितना म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज जगातले सगळ्यांत लोकप्रिय, परिवर्तनकारी आनी विश्वासार्ह फुडारी आसात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हर पल पल क्षण क्षण देश की सेवा के लिए लगाया. मैं उनके जन्मदिन पे बहुत बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ. ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनको दीर्घायु दें, इसी प्रकार से वो जनता की सेवा में लगे रहें, अच्छा स्वास्थ्य हो. मेरे स्वयं का अनुभव रहा कि जब भी कोई विषय उनके पास लेके गए तो उनका एक ही मापदंड था, कैसे इससे जो अंतिम पायदान पे व्यक्ति खड़ा है उसको लाभ होगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या 75व्या वाडदिसा निमतान भारत आनी परदेशांतल्यान मेळिल्ल्या शुभेच्छा, आशिर्वाद आनी संदेशा बद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या. सोशल मिडियार एका पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळां की लोकांचो मोग तांकां प्रेरणा दिता आनी बळ दिता. वेगवेगळे सामाजीक सेवा उपक्रम हातांत घेतिल्ल्या बद्दल तांणी नागरिकांचे कौतुक केले आनी अशे प्रयत्न समाजा भितरले बरेपण प्रतिबिंबीत करतात, जे देशाक आशा आनी सकारात्मक दिश्ट्या आव्हानांक तोंड दिवपाक मदत करतात, अशें म्हळां. मोदी हांणी नमूद केले की लोकांचो तांचे वेलो विश्वास फक्त तांच्या खातीर वैयक्तीकरित्या आशिर्वाद न्हय, तर विकसीत राष्ट्र निर्माण करपाच्या सामुहीक ध्येया खातीर आसा. विकसित भारताच्या ध्येया खातीर तांणी अधिक उर्जा आनी भक्तीन काम करत रावपाची प्रतिज्ञा केली. तांणी सगळ्यांच्या बऱ्या भलायके खातीर आनी कल्याणा खातीर प्रार्थना केली आनी म्हळें की जरी ते वैयक्तीकरित्या प्रतिसाद दिवंक शकना, तरी लोकांनी दाखयल्ल्या मोगान तांच्या काळजाक खोल स्पर्श केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत मंथन 2025 ह्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. विकसित भारत @2047 ह्या धोरणात्मक रोडमॅपच्या मध्यवर्ती विशयार संरक्षण संचालनालयान ही परिषद घडोवन हाडल्या. संरक्षण जमीन वेवस्थापनाची पुनर्कल्पना, प्रगत डिजिटल साधना आनी तंत्रगिन्यानाचो वापर आनी प्रशासन चौकट आनी टिकाऊपण घटमूट करपाक संरक्षण भूंय खात्याची विकसीत जावपी भूमिका हांचेर लक्ष केंद्रीत करतले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज रोहतास, बेगुसराय आनी बिहारातल्या हेर जिल्ल्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडेन बसका घेतले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ दिलीप जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आनी विजयकुमार सिन्हा आनी जायते वरिष्ठ फुडारी हांणी विमानतळार तांकां येवकार दिला. केंद्रीय मंत्री JP नड्डा हांणी देशभरातल्या नागरिकांक समाजाच्या कल्याणा खातीर समर्पित सेवा उपक्रम सेवा पखवाडांत सक्रीयपणान वांटेकार जावपाचें आवाहन केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जीवन प्रवासाचें प्रदर्शन करपी एका विशेष प्रदर्शनाचें नवी दिल्लीत उक्तावण करतना नड्डा हांणी सेवा पखवाडा मजगतीं 5 दीस सद्दां किमान 1 वर स्वच्छता मोहिमेक समर्पीत करपाचें आवाहन केलें. मोदींच्या 75व्या वाडदिसा निमतान नड्डा हांणी म्हळें की हें प्रदर्शन प्रधानमंत्री मोदींच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे त्यांच्या सेवेच्या सुरुवातीच्या काळापासून ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वापर्यंतच्या प्रवासार उजवाड घालता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
मोगाळकुप्यानो, 3 सप्टेंबराक दिल्लींत जाल्ल्या 56व्या GST काउन्सिल बसकेंत जायते मुखेल निर्णय घेतल्यात जे तुमच्या दिसपट्ट्या जिणेंत परिणाम करतले. हे बदल 22 सप्टेंबर सावन लागू जातले. ल्हान कार गाडयांचेर आनी 350 CC मेरेनच्या मोटरसायकलीचेर GST 28% वेल्यान 18% हाडला. हाचोच अर्थ गाडी वो बायक घेवपाचे सपन आता पयली परस उण्या पैशान पुराय जातले.
आता मुखावल्यो खबरो. नेक्स्ट जेन GST सुदारणाक लागून कापड उद्देगाचेर व्हड कर उणे करून सामान्य मनशावेलो अर्थीक भार उणो केला. मनशान तयार केल्ल्या तंतूंचेर GST दर 18% 5% देवला. मानवनिर्मीत सुतांचेर GST 12% 5% उणो केला. कापड क्षेत्रातल्या ह्या सुसूत्रीकरणाक लागून खर्च उणो जातलो, मागणी वाडटली आनी निर्यातीक चालना मेळटली अशी अपेक्षा आसा. जानेवारी 2022 सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. आज 10 युनिटां सुरू आसात. ह्या विशीं मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हायती दिली.
Overall, when we started the semiconductor mission in January 22, our focus was on creating the entire ecosystem. So today we have 10 units under construction, 2 fabs and 8 ATMP units. And one of the units has actually started pilot production. CG Semi has started pilot production. Another 2 units will start pilot production very soon from the main plants. We have also started the India Deep Tech Fund, which will basically be focusing on AI, semiconductors, biotech and the real deep tech sectors, which was a real good need in our country.
गोवा शिपयार्ड लिमिटेड GSL एक प्रमुख संरक्षण भौशीक क्षेत्रातली उपक्रम पहिलो वाचन समारंभ आणि ICGS अक्षर यार्ड 1276 औपचारिक हस्तांतरणासहित आणखी एक महत्वाचं पावणं गाठला. सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत भारतीय तटरक्षक दळा खातीर बांधपी 8 अत्याधुनिक जलद गस्त जहाजांच्या FPV प्रतिष्ठित मालिकेतले हे दुसरे जहाज असा. या सुवाळ्याक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, RADM नेल्सन डिसोझा, DIG व्ही परमार आणि कमांडंट शुभेंदु चक्रवर्ती, कमांडिंग ऑफिसर ICGS अक्षर आणि भारतीय दर्यादेग राखणेचे हेर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. पुराय भारतात BSNL मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढोवपाक टपाल विभाग DOP आणि भारत संचार निगम लिमिटेड BSNL हांणी नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केल्या. या समजिकायेच्या कबलातीचो उद्देश डिजिटल फरक कमी करप, ग्रामीण कुटुंबांक मोबाईल सेवासहित सक्षम करप आणि आर्थिक समावेशन आणि सामाजिक आर्थिक विकासाखातीर डिजिटल इंडियाची व्यापक उद्दिष्टां साध्य करप असा. भारतीय हवामान खात्यान अरुणाचल प्रदेश, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा काय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काढला. हवामान खात्यान गुजरात, कर्नाटक, गोंय, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड हांगा गडगड आणि वीज पडपाचो अदमास काढला. आशिया T20 कपात आज UAEच्या अबुधाबीत अफगाणिस्तान आणि श्रीलंका हांचे मदीं गट बी मदीं महत्वाची मॅच जातली. ही मॅच रातच्या 8 वरांचेर सुरू जातली. आणि आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मध्य प्रदेशातल्या धारातल्यान देशव्यापी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण महाशिबिराचो शुभारंभ केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या 75व्या वाढदिसा निमतान भारत आणि परदेशातल्यान मेळिल्ल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि संदेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत मंथन 2025 या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. आशिया T20 कपात आज UAEच्या अबुधाबीत अफगाणिस्तान आणि श्रीलंका हांचे मदीं गट बी मदीं महत्वाची मॅच जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले 6:30 वरांचेर. नमस्कार.